भगव्या झेंड्याची घोडदौड चालू होती. अशातच 1680 साल उजाडलं. हिंदवी स्वराज्याची जनता सह्याद्रीच्या कुशीत शांत विसावली होती. अशातच नियतीची दृष्ट ह्या हिंदवी स्वराज्याला लागली. ताठ मानेने फडफडणाऱ्या भगव्या झेंड्याला अचानक झुकलेला पाहून गडा शेजारून चाललेल्या मावळ्यानं विचारलं, ताठ मानेने फडफडणाऱ्या हे भगव्या झेंड्या, अरे दादा का झुकलास? भगव्या झेंड्याचा कंठ दाटून आला, त्याला रडू कोसळलं. तो म्हणाला, हे मर्दा, आभाळ कोसळलंय, विजा चमकायला लागल्यात. तो पहा तो सूर्य नारायण अस्ताला गेला. राजे गेले. हे ऐकताच ह्या मराठी मावळ्या गड्याचा धीरच खचला.
शिवशाही हा थांग सागर पाहून हो ओसरला, राजे सोडून गेले आम्हाला, राजे सोडून गेले आम्हाला. तुम्हीच स्फूर्ती तुम्हीच कीर्ती भावमनी आळवला, राजे सोडून गेले आम्हाला, राजे सोडून गेले आम्हाला.